खंड पाचवा, प्रकरण एकविसावे, आश्रमाचे दर्शन। मजुरांचे प्रकरण पुढे चालविण्यापूर्वी आश्रमाकडे नजर टाकून येणे आवश्यक आहे। चंपारण्यात राहत असलो तरी मी आश्रमाला विसरू शकत नव्हतो, मधूनमधून आश्रमात येऊनही जात असे। कोचरब हे अहमदाबाद शेजारचे एक लहान खेडे आहे। आश्रमाची जागा या गावात होती। कोचरबमध्ये प्लेगाचा प्रादुर्भाव झाला। बालकांना आम्ही त्या वस्तीमध्ये सुरक्षित ठेवू शकत नव्हतो। स्वच्छतेचे नियम आम्ही कितीही काळजीपूर्वक पाळीत असलो तरी आसपासच्या अस्वच्छतेपासून आश्रमाला अलिप्त ठेवणे अशक्य होते। कोचरबच्या लोकांकडून स्वच्छतेचे पालन करून घेण्याची किंवा अशा प्रसंगी त्यांची सेवा करण्याची शक्ती आमच्यामध्ये नव्हती। आमचे ध्येय तर असे होते की आश्रम हा शहरापासून किंवा गावापासून अलग असावा। मात्र यायला जायला पंचायत पडेल इतका दूर नसावा। कधीकाळी आश्रमाला आश्रम नाव शोभणार असेल तर अगोदर त्याने स्वतःच्या जमिनीत व खुल्या जागेत स्थिर झाले पाहिजे। प्लेगचा अर्थ आम्हाला कोचरब सोडून जाण्याची नोटीस असा मी केला। श्रीयुत पुंजाभाई हिराचंद आश्रमाशी निकट संबंध ठेवीत असत व आश्रमाला लहान मोठ्या हरेक बाबतीत शुद्ध व निरभिमान बुद्धीने सहाय्य करीत असत। अहमदाबादच्या कारभाराचा त्यांना विस्तृत अनुभव होता। आश्रमाला पाहिजे असलेली जमीन लगेच शोधून देण्याचे त्याने अंगावर घेतले। कोचरबच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भाग मी त्यांच्याबरोबर हिंडलो। त्यानंतर उत्तरेकडे 3-4 मैलांवर जमिनीचा तुकडा मिळेल तर शोधून काढण्यास मी त्यांना सुचविले। सध्या जेथे आश्रम आहे त्या जमिनीचा ते शोध लावून आले। ती तुरुंगाच्या जवळ होती हे एक मला विशेष प्रलोभन वाटले। सत्याग्रह आश्रमवासियांच्या नशिबी तुरुंग तर लिहिलेलाच असणार अशी समजूत असल्यामुळे तुरुंगाचा शेजार बरा वाटला। हे मला माहीत होते की तुरुंगाचे स्थान नेहमी जिथे आसपास स्वच्छ जागा असेल अशाच ठिकाणी शोधून काढण्यात येते। 8-1 दिवसात जमिनीचा सौदा केला। त्या जमिनीत एकही घर नव्हते, एकही झाड नव्हते। नदी किनारा व एकांत हे गुण ते ठिकाण मनात भरण्यास विशेष कारणीभूत झाले। आम्ही तंबूमध्ये राहण्याचा निश्चय केला। स्वयंपाकासाठी पत्र्यांचे एक तात्पुरते छप्पर बांधावे व हळूहळू कायमची घरे बांधण्यास सुरुवात करावी असा विचार केला। यावेळी आश्रमाची लोकसंख्या वाढली होती। लहान मोठे स्त्री पुरुष मिळून सुमारे 40 जण होते। सगळे एकाच ठिकाणी जेवित असत एवढे बरे होते। योजना तयार करणारा मी होतो, ती अंमलात आणण्याचा बोजा उचलणारे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मगनलालच होते। कायमचे घर बनेपर्यंत भोगाव्या लागलेल्या गैरसोयींना सीमा नव्हती। पावसाळा डोक्यावर आला होता। 4 मैल अंतरावरून सर्व सामानसुमान शहरातून आणायचे होते। या पडीत जमिनीमध्ये सर्प वगैरेही होते। तशा स्थितीत मुलाबाळांना सांभाळण्याची जबाबदारी अशी तशी नव्हती। सर्पादिकांना न मारण्याचा रिवाज होता, पण त्यांच्या भयापासून सर्वथैव मुक्त असे आमच्यापैकी कोणीच नव्हते, आजही नाही। हिंसक प्राण्यांना न मारण्याच्या नियमाचे यथाशक्ती पालन फिनिक्स, टॉलस्टॉय फार्म, साबरमती या तिन्ही ठिकाणी केले गेले आहे। तिन्ही ठिकाणी पडीत जमिनीमध्ये वसाहत करावी लागली होती। तिन्ही ठिकाणी जीवजीवाणूंचा उपद्रव भरपूर होता असे म्हणता येईल। असे असताही अद्यापपर्यंत एकही मृत्यू घडलेला नाही। यामध्ये माझ्यासारख्या श्रद्धाळू माणसाला तरी ईश्वरी नेमाने व त्याची कृपाच दिसते। ईश्वर पक्षपात करीत नाही। मनुष्याच्या रोजच्या कामामध्ये ढवळाढवळ करायला तो रिकामा बसलेला नाही अशा तऱ्हेची निरर्थक शंका कोणीही घेण्याचे कारण नाही। ही गोष्ट, हा अनुभव अन्य तऱ्हेने कसा व्यक्त करावा ते मला समजत नाही। ईश्वराच्या कृतीचे वर्णन लौकिक भाषेमध्ये करीत असलो तरीही मला माहीत आहे की त्याचे कार्य अवर्णनीय आहे। पण पामर मनुष्य वर्णन करू लागला म्हणजे त्याच्यापाशी बोबड्या बोलीशिवाय दुसरे साधन नाही। सामान्यपणे सर्पांना वगैरे न मारण्याचा रिवाज असूनही आमच्या आश्रमीय समाजाची 25 वर्षे निर्विघ्नपणे जावी हा निव्वळ योगायोग समजण्याऐवजी त्याला ईश्वरी कृपा मानणे हा जर भ्रम असेल तर असला भ्रमही छातीशी कवटाळण्यासारखा आहे. मजुरांचा संप झाला त्यावेळी आश्रमाच्या इमारतीचा पाया भरणे चालू होते. आश्रमाचे मुख्य कार्य विणकाम होते. कातण्याचा शोध तर अद्याप करू शकलो नव्हतो, म्हणून विणकाम शाळा प्रथम बांधून काढावी असे ठरविले होते. अर्थात पायाचे काम चालले होते ते विणकाम शाळेचेच.